मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. जुगार खेळणे बेकायदेशीर आहे. जत्रेमध्ये खूप सारी खेळण्यांची कपड्यांची दुकाने दिसतात. घरभर रंभा आणि पाण्याचा नाही थेंबा. मी लहान असल्यापासून क्रिकेट खेळत आहे. कोरोना विषाणूच्या लक्षणामध्ये ताप, कोरडा खोकला, नाक आणि घसा जाम होणे तसेच थकवा येणे हे समाविष्ट आहे. पाऊस ही एक हवामानविषयक घटना आहे जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्यापासून बनलेल्या द्रव किंवा घन थेंबांच्या ढगांमधून होणाऱ्या वर्षावामुळे उद्भवते. मला पुस्तके वाचायला खूप आवडतात. म्हणूनच माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची खूप पुस्तके आहेत आणि ती पुस्तकं मी अधूनमधून वाचत राहते. शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. वल्लभभाई पटेल यांचे वडील झावेरभाई हे एक शेतकरी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धामध्ये झाशीच्या राणीच्या सेनेमध्ये भाग घेतला होता.